नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. राज्यातल्या मतदानाची तयारी पुराय जाल्या. हे खेपे 80% परस चड मतदान जातले असो विश्वास राज्याचे मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी उक्तायला. भाजप सरकारानूच एसटी समाजाक न्याय दिला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हटलां. मतदानाच्या फाटभुयेर राज्यान आयज सांजे 6 वरांसावन सोरो विक्री बंद दवरपाचो आदेश राज्य सरकारान काढला. जे उमेदवार म्हादय विशयाचेर झगडून हो मुद्दो संसदेत पावयतले त्याच उमेदवारांक गोंयकारांनी मत दिवचे अशें आवाहन म्हादय बचाव अभियानाची मुखेली निर्मला सावंत हांणी केलां. आनी मोगो पक्षाच्या वावुरप्यांनी बसका आयज दाबोळे जाली. पक्षाच्या वावुरप्यांनी आपले मत भाजपाच्या उमेदवाराक दिवचे असो उलो पक्षाचे मुखेली दीपक ढवळीकार हांणी मारला. पुराय खबरो. राज्यातल्या 2 मतदारसंघांखातीर मंगळारा 7 तारखेर जावपी मतदानाची तयारी पुराय जाल्या. हे खेपे 80% परस चड मतदान जातले असो विश्वास राज्याचे मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी उक्तायला. वेंचणुकेचो जाहीर प्रचार आयज सोपलो. मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी आयज सांजे पत्रकार परिशदेन ही माहिती दिली. हे वेळार उत्तर गोंय जिल्होधिकारी स्नेहा गित्ते आणि दक्षिण गोंय जिल्होधिकारी आश्विन चंद्र हाजीर आशिल्ले. पुराय राज्यात 1725 मतदान केंद्रां आसात. हातूंतली 229 मतदान केंद्रां आदर्श मतदान केंद्रां आसा. हे खेपे उकाडो वाडला. हाका लागून मतदान केंद्राचेर उदक, लिंबू पाणी आणि शीतपेयाची व्यवस्था आसतली. वेंचणूक आयोगाकडेन आचारसंहिता मोडपा विशींच्यो 31 कागाळी आयल्या अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी दिली. मतदाना उपरांत मतदान केंद्राचेर रोपां लावपाचो उपक्रम जातलो. दरेकी मतदान केंद्राचेर 5 झाडांची रोपां लायतले. मतदारांनी रोपां लावन उपक्रमाक सहकार्य करचे असे आवाहन मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी केला. भाजप सरकारानूच एसटी समाजाक न्याय दिला. काँग्रेसीची सुद्धा डबल इंजीन सरकारां आशिल्ली. काँग्रेसीचे डबल इंजीन सरकार अपेशी थारले असो आरोप मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलो. लोकसभा वेंचणुकेचो जाहीर प्रचार आयज सोपलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिशद घेतली. ह्या वेळार प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, उत्तर गोंय उमेदवार श्रीपाद नायक हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयाक उदरगतीन शेगीत प्राधान्य दिला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. राज्यात 7 मेक लोकसभा वेंचणुके खातीर जावपी मतदानाच्या फाटभुयेर आयज 5 मेक सांजे 6 वरांसावन सोरो विक्रीचेर राज्य सरकारान बंदी घातल्या. सगळ्या परवानो धारक सोरो विक्रेत्यांनी 7 मे मध्यान राती मेरेन ही बंदी पाळची असो आदेश सरकारान काढला. जे उमेदवार म्हादय विशयाचेर झगडून हो मुद्दो संसदेन पावयतले त्याच उमेदवाराक गोंयकारांनी मत मारून वेचून हाडपाक जाय. म्हादय वाटोवपा खातीर ही निवाणी संद आसा. ही संद गेली जाल्यार गोंयांक खूपच गंभीर परिणाम भोगचे पडटले अशें म्हादय बचाव अभियानाची मुखेली निर्मला सावंत हांणी सांगले. म्हादय वाटोवपाची ही आमकां निमाणी संदी मेळ्ळ्या. म्हादय न्हय वाठारांत झाडांची कत्तल चल्ल्या. हो वाठार भुंयकाप संवेदनशील वाठार. जर म्हादय न्हय आटली जाल्यार थंय भुंयकाप जावन गोंयाचेर ताचे वायट परिणाम जातले. जी घडणूक जोशीमठ उत्तराखंडान घडली ताची पुनरावृत्ती गोंयांत जातली असो भय सावंत हांणी उक्तायलो. 7 मे गोंयचे 2 खासदार वेचून हाडचे खातीर गोंयकार मतदान करतले. ते उमेदवार म्हादय बचावाचे काम करतले आणि म्हादय खातीर संसदेत आवाज काढटले त्याच उमेदवाराक मत दिवचे असो उलो तांणी मारलो. आपणे जर खंयच्या एका उमेदवाराचे नाव घेतले जाल्यार ते आपले राजकीय विधान जातले. आपल्या लोकांनी निर्णय घेतिल्लो जाय. खंयचोय उमेदवार म्हादय वाटयतलो ते चिंतपाचे आपूण लोकांचेर सुट्टा अशें तांणी मुखार म्हटलां. राज्यात 7 मेक जावपी लोकसभा वेंचणुकेच्या मतदानाखातीर नेटान तयारी सुरू आसा. वेगवेगळ्या जाग्यांचेर कडक बंदोबस्त केला. राज्य पुलिसा वांगडा सीआरपीएफच्यो 8 कंपनी सुरक्षे वेवस्था सांबाळटा. हातूंतल्यो 5 उत्तर गोंयांत आणि 3 दक्षिण गोंयांत आणि तैनात केल्यात. मतदारांचेर कोणीच दबाव हाडचो यत्न करचो न्हय या खातीर सीआरपीएफ आणि राज्य पुलीस गावागावातल्यान फेरयो मारीत आसात, पैसे वाटप वा मतदारांक आमिश दाखोवप ह्या सारखेले चुकीचे प्रकार घडचे न्हय या खातीर भरारी पथकाय गावांनी फेरयो मारताना दिसतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वावुरप्यांनी बसका आयज दनपारां दाबोळे मतदारसंघातल्या नवेवाडे वाठारांत घेतली. पक्षाचे मुखेली दीपक ढवळीकार हाणे आपणाल्या उलोवपांत देशाची उदरगत योग्य तरेन जावपा खातीर पक्षाच्या वावुरप्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोनूय उमेदवारांक वेचून काढचे असो उलो मारलो. भाजपा आणि मोगो एकठांय आयिल्ल्यान भारतीय जनता पक्षाचे दोनूय उमेदवार जैतिवंत जातले अशें मोगो पक्षाचे फुडारी दीपक ढवळीकार हांणी म्हळां. थळावे फुडारी प्रेमानंद नानोसकर हांचे ह्या वेळार उलोवप जाले. गोयच्या तरणाट्यांनी फकत सरकारी नोकरेचीच वाट पळोवची न्हय तर स्पर्धा परिक्षेचो लेगीत अभ्यास करचो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. गोयातल्या तरणाट्या चल्या चलयांक गोयांत खुबश्यो रोजगाराच्यो संधी उपलब्ध आसात, पूण चडशा जाणांक सरकारी नोकरी जाय. सध्या पुलीस शिक्षण तशेंच हेर खात्यांनी सुमार 5,000 सुवातो रित्यो आसात. फुडल्या कांय म्हयन्यान कर्मचारी भरती आयोगा वतीन त्यो भरतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. सध्या स्पर्धा परिक्षेचो मार्गदर्शक साखळी खांडोळे आनी केपे महाविद्यालयान मार्गदर्शन दितात, ताचोच लाव तरणाट्यांनी घेवचो अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. म्हादय न्हय सांबाळपा खातीर गोंय सरकारान केंद्र सरकारान गरजेचे सगळे यत्न केल्यात, ताका लागून म्हादय प्रवाहाची स्थापना जाली. हो प्रस्न सध्या सर्वोच्च न्यायालयान आसा, पूण म्हादय सांबाळपाक आपले सरकार बांदील आसा. फुडारातूय ते खातीर गरजेची पावलां उखलतले अशें म्हादय संबंधातल्या प्रश्नाक जाप दितना मुखेलमंत्र्यांनी सांगले. लोकसभा वेंचणूक आनी प्रचाराविशीच्या ह्या वेळार मुखेलमंत्री उलयले. तांणी सांगले, हे खेपे भाजप उमेदवार उत्तर गोंयातल्यान 1,00,000 जाल्यार दक्षिण गोंयातल्यान 60,000 मतांनी आघाडी घेवन जिखतले. ही वेंचणूक आमी उदरगत आनी संघटना अशो दोन मुद्द्याचेर लढयतात. देशाचे सरकार थारावपी ही वेंचणूक गोंयातलो म्हादय कोळसो CRZ खण हे प्रस्न सुटावे करपाचे यत्न गोंय सरकार कडल्यान चालू आसात. मुखेलमंत्री ह्या नात्यान केंद्राकडेन फाटपुरवण करून हे प्रस्न शासनाचे निकालान काडपाचे पुराय यत्न आपूण करता अशें तांणी मुखार सांगले. राज्यांत सध्या वाडट्या तापमाना खातीर उश्णतायेची दुयेसां वाडल्या. शेगीत व्हावपी घामाक लागून घामोळे येवप, घुवळ मारप, अशक्तपणा आदी दुयेसां दिसपाक लागल्यात. ह्या परिस्थितीन लोकांनी जतनाय घेवची गरज उप्रासल्या. फाटल्या सप्तकांत अवकाळी पावस पडल्या उपरांत गरमेचे प्रमाण वाडलां. कामगार वर्ग वतान काम करीत आसतना ताका लागून तांकां त्रास जावं शकता. कामगार आयुक्तान ह्या विशीं योग्य ती जतनाय घेवपाचें आवाहन केलां. दनपारां 12 ते 3 ह्या वेळेन कमी श्रमाचें काम करचें वा काम करचें न्हय, सकाळीं बेगीन काम सुरू करचें असो सल्लो दोतोरांनी दिला. राज्यांत गरमीचें हवामान वाडिल्ल्यान लोक दर्यावेळो, न्हंयो, झरी सारखेल्या उदका जाग्याचेर चड गर्दी करतना दिसपाक लागल्यात. जयपुरा राजस्थान हांगा आयज सावन सुरू जावपी ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बजारच्या म्हळ्यार GITB च्या 13व्या पर्वांत गोवा पर्यटन खातें वांटेकार जाता अशी माहिती पर्यटन खात्यान दिल्या. ह्या व्यासपीठाचो लाव घेवन गोंय आपल्या पर्यटन प्रस्तावाचे प्रदर्शन करतले. GITIB मधल्या गोवा पर्यटन दालनान पर्यटन दृष्टीकोनाखाला शाश्वत उपक्रम दाखयतले, जातूंत राज्यातल्या अज्ञात प्रदेशाचो शोद, सैमीक आनी सांस्कृतीक वस्तूचे जिर्णोद्धार आनी हेर विशय आसतले. राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या दिक्षा पोर्टलावरवी शिक्षकांनी आनी शाळा मुखेल्यांनी वर्सुकी प्रशिक्षणाची 50 वरां पुराय करची अशें परवरीच्या राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांनी सगळ्या माध्यमिक शिक्षकांक कळीत केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाण दरेक शिक्षकान आनी मुख्याध्यापकान ऑनलायन पद्दतीन 50 वरां प्रशिक्षण कार्यावळ पुराय करप बंधनकारक आसा. दर्जेदार शिक्षणा खातीर शिकोवप शिकप प्रक्रिया अधिक परिणामकारक जावचे खातीर ह्यो प्रशिक्षण कार्यावळी दर वर्सा आयोजीत करतात. परतुनीक फावट मुखेल खबरो. राज्यातल्या मतदानाची तयारी पुराय जाल्या. हे खेपे 80% परस चड मतदान जातले असो विश्वास राज्याचे मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी उक्तायला. भाजप सरकारानूच एसटी समाजाक न्याय दिला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हटलां. मतदानाच्या फाटभुयेर राज्यांत आयज सांजे 6 वरां सावन सोरो विक्री बंद करपाचो आदेश राज्य सरकारान काडला. जे उमेदवार म्हादय विशयाचेर झगडून हो मुद्दो संसदेन पावयतले त्याच उमेदवारांक गोंयकारांनी मत दिवचे अशें आवाहन म्हादय बचाव अभियानाची मुखेली निर्मला सावंत हांणी केलां. आनी मोगो पक्षाच्या वावुरप्यांची बसका आयज दाबोळे जाली. पक्षाच्या वावुरप्यांनी आपले मत भाजपाच्या उमेदवाराक दिवचे असो उलो पक्षाचे मुखेली दीपक ढवळीकर हांणी मारला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.